प्रकरण 12. रामभाऊंना पहिला वर्ग दिला गेला असल्यामुळे अंधेरी वॉर्डमधल्या एका खोलीत त्यांना जागा दिली गेली. त्यांच्याशिवाय त्या खोल्यांमध्ये प्रथम कुणीच नव्हतं. तासाभरात भाई वैद्य यांना तिथे आणण्यात आलं आणि शेजारच्या खोलीमधली जागा त्यांना दिली गेली. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक गप्र प्रधान यांनाही तिथे आणण्यात आलं. तिघांनीही नाग गोरे यांच्या कारागृहाच्या भिंती या पुस्तकावर मनमोकळी चर्चा केली. तुरुंगात गेल्यावर रामभाऊंनी थोडं आत्मचिंतन केलं. किमान 4-5 महिना आपल्याला इथे राहावं लागेल असा त्यांचा अंदाज होता. या काळात संघ जनसंघाचं वैचारिक साहित्य आपण वाचून काढलं पाहिजे, इतकंच नव्हे तर मनापासून अभ्यासलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. पक्षाचा दृष्टिकोन वरवर माहिती असणं वेगळं आणि सिद्धांतांचं मूलभूत चिंतन असणं वेगळं. आजवरच्या धकाधकीत जे जमलं नाही ते तुरुंगवासाच्या कालावधीत आपण करावं असं त्यांनी ठरवलं. रोज थोडा वेळ अशा पुस्तकांचं वाचन करायचंच आणि त्याबरोबरीनं काही ललित पुस्तकंही वाचायची हेही त्यांनी मनाशी ठरवून ठेवलं होतं. जेलच्या ग्रंथालयामधून त्यांनी काही पुस्तकं मागवूनही घेतली. पु ल देशपांडे यांनी अनुवादित केलेलं एका कोळीयानं हे पुस्तक त्याचप्रमाणे स्वामी इंद्रायणी काठी या कादंबऱ्या वाचाव्यात असं त्यांनी मनाशी ठरवलं. श्री गुरुजी आणि दीनदयाळजी यांची पुस्तकंही त्यांनी घरून मागवून घेतली. दिनांक 2 जुलै रोजी येरवड्याच्या तुरुंगातील लोकमान्य टिळकांचं स्मारक त्यांना पाहायला मिळालं. सुमारे 75 वर्षांपूर्वीचं ते ऐतिहासिक स्मारक पाहून ते नतमस्तक झाले आणि दुसऱ्याच दिवशी रात्री सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना नागपूरच्या तुरुंगातून हलवून येरवड्याच्या जेलमध्ये आणलं आहे असं त्यांना कळलं. सकाळी उठल्याबरोबर रामभाऊंनी त्यांना भेटून नमस्कार केला. रामभाऊंनी आपलं स्वयंसेवकत्व मनापासून जपलेलं असल्यामुळे सरसंघचालकांच्या सेवेत राहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे याचा त्यांना खूपच आनंद झाला. संध्याकाळी एक तासभर ते आणि बाळासाहेब असे दोघंच व्हरांड्यामध्ये येरझाऱ्या घालत होते. इतका वेळ केवळ एकट्यालाच सरसंघचालकांबरोबर राहता येईल आणि त्यांच्याशी गप्पा मारता येतील हे त्यांच्या कल्पनेतही नव्हतं. कालचक्रात इतक्या वर्षात न झालेलं परिवर्तन पुढच्या 1-2 वर्षांमध्ये होण्याचा संभव आहे हे बाळासाहेबांचे उद्गार त्यांच्या विचारांना चालना देणारे ठरले. दुसऱ्याच दिवशी संघावर बंदी आली ही बातमी त्यांना समजली. डॉक्टर केळकर, डॉक्टर राहुरकर, प्राध्यापक शरद वाघ यांना येरवड्यातच आणण्यात आल्याचंही त्यांना समजलं. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे पण 1948 आणि 1975 यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. संघ आता एकटा नाही. संघावरचे आरोप खोटं असल्याचं असंख्य नागरिक म्हणतील. आता जो लढा द्यावा लागेल तो केवळ संघबंदी उठवण्यासाठी नाही तर भारतीय नागरिकत्व आणि संघटना स्वातंत्र्य यावरील हल्ला परतवून लावण्यासाठी असेल आणि या लढ्यात संघाबरोबर जनताही असेल. संघ आपलं कर्तव्य पराक्रमपूर्वक पार पाडेल यामध्ये शंकाच नाही असं रामभाऊंना मनोमन वाटायला लागलं. आणि नंतरच्या काळात तुरुंगात अधिकाधिक स्वयंसेवक डांबले जाऊ लागले. ते त्यांना अपेक्षितच होतं पण अनपेक्षितरित्या दिनांक 9 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवशी बाळासाहेबांच्या हस्ते एक पूर्ण उमललेलं गुलाबाचं फूल देऊन त्यांचं अनेकांनी अभिनंदन केलं. त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तो अनुभव मात्र त्यांना भारावून टाकणारा ठरला. इन्किलाब ही भगतसिंगांच्या जीवनावरची कादंबरी वाचणारे आणि भारावून जाणारे काही स्वयंसेवक तुरुंगातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची इच्छा बाळगून होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि काहीसा अचंबाही वाटला. तत्वनिष्ठेचा मुखवटा घेऊन फिरणारी दांभिक माणसं सर्वत्रच असतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं म्हणून त्यांनी स्वामी कादंबरीचं वाचन सुरू केलं. थोड्या दिवसांनी शेजारच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या फाशी कैद्यांना पारिजातकाची फुलं द्यायला आणि वृंदावनातल्या तुळशीची 4 पानं खायला रामभाऊंनी सुरुवात केली. यापुढच्या काळात रामभाऊंनी मानवी स्वभावाचे असंख्य नमुने अवतीभोवती पाहिले. एखाद्या अभिजात साहित्यिकाला शोभेल अशा काहीशा अलिप्त वृत्तीनं त्यांनी त्यांची आपल्या दैनंदिनीमध्ये नोंद करत राहायचं ठरवलं. दिनांक 1 ऑगस्ट 1975 रोजी तुरुंगमंत्री देवतळे तुरुंगामध्ये येणार असल्याचं त्यांना समजलं. दिबा पाटील यांच्यासह रामभाऊंनी त्यांची भेट घेतली आणि सुमारे 1 तास तुरुंगातल्या विविध व्यवस्थांविषयी सविस्तर चर्चा केली. या चर्चेचा नंतर चांगला परिणामही दिसून आला. अर्थात रामभाऊंचा तुरुंगवास हा पूर्णपणे सुरळीत चालला नव्हता. तुरुंगात आलेली इतर पक्षांची मंडळी संघ जनसंघाबद्दलचे जुनेच गैरसमज पुन्हा पुन्हा उगाळत होती. त्यांची कितीही समजूत काढली तरी पुन्हा ये रे माझ्या मागल्या हाच प्रकार होत होता. केवळ एवढंच नव्हे तर संघ परिवारातल्या अनेक लोकांच्या बोलण्यातूनही आजवरच्या राजकीय प्रवासाबद्दल वेगवेगळी टोकदार मतं व्यक्त व्हायला लागली होती. खुद्द जनसंघात पूर्वी कधीही नव्हती एवढी नाराजी उफाळून आल्याचं दृश्य त्यांना दिसत होतं. काही वेळा अनौपचारिक चर्चेमध्ये अडून अडून रामभाऊंवरच टीकास्त्र सोडलं जात होतं. आक्षेप घेणाऱ्या व्यक्तींबाबत प्रतिवाद करण्यासारखे अनेक मुद्दे रामभाऊंच्या जवळ असून सुद्धा गप्प राहण्याचा आणि शक्य होईल तोपर्यंत संयम पाळण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यांनी आपली जुनी सवय पुनरुज्जीवित केली होती. निरनिराळ्या पुस्तकांमधली निवडक वचनं एका वहीमध्ये ते उतरवायला लागले होते. रामभाऊंना आवडलेली प्रभावित करणारी अशी काही वाक्य कुणालाही प्रेरक वाटतील म्हणून त्यांचे हे नमुने सोबत मुद्दाम दिलेले आहेत. गवत नसलेल्या जागी ठिणगी पडली तरी जळण्याकरता काहीही नसल्यानं ती आपोआप विझते. त्याचप्रमाणे क्रोधी माणसासमोर आपण शांत राहिलो की तो आपोआप शांत होतो. अपमानाच्या गोळ्या चघळायच्या नसतात, त्या गिळायच्या असतात. केल्या गेलेल्या उपकाराबद्दल कृतज्ञता वाटणं, जाणीव ठेवणं ही जशी माणुसकी, तशीच आपण केलेले उपकार विसरून जाणं ही सुद्धा माणुसकीच. राष्ट्रजीवनाची विभिन्न क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मूलभूत राष्ट्रीय सिद्धांत नीट समजावून घ्यावेत, त्यांच्या आधारावर कार्य करावे एवढाच आमचा आग्रह आहे. प्रकाश सर्वव्यापी आहे पण म्हणून तो सर्व कामं करत नाही. अंधाराला बाजूला सारून सर्वांना मार्ग दाखवतो यातलं मर्म नीट समजावून घेतल्यास वैचारिक गोंधळ होणार नाही. या वचनांप्रमाणेच काही काही नोंदी सुद्धा रामभाऊ करून ठेवत असत. महायोगी अरविंद शताब्दी समारोहाच्या वेळी साहित्य प्रकाशनासाठी भारत सरकारकडून मिळायच्या मदतीच्या संदर्भात 2 अटी ठेवल्या गेल्या. अरविंद आश्रमातल्या अखंड भारताचं मानचित्र काढून टाकावं ही पहिली अट आणि अरविंदांच्या साहित्यात असलेल्या हिंदू, हिंदू राष्ट्र अशा शब्दांचा उल्लेख प्रकाशनांमध्ये टाळावा ही दुसरी अट. पण अरविंदाश्रमातल्या लोकांनी या दोन्ही अटी फेटाळल्या. या गोष्टीची रामभाऊंनी आपल्या दैनंदिनीमध्ये विशेष नोंद केली. थोड्या दिवसांनी रामभाऊंना समजलं की त्यांच्या मुलानं, जयंतानं पुण्यामध्ये सत्याग्रह केला आहे. त्यांचं मन हेलावलं. लहानपणी त्याला वाटीमध्ये दाणे देऊन वाड्यातल्या इतर सर्व मुलांना आधी वाटायला आणि शेवटी स्वतःला घ्यायला रामभाऊ सांगत असत. दुसऱ्याला देऊन मग आपण खावं ही शिकवण देण्याचा त्यांचा हेतू होता. याशिवाय त्यांनी रोज नियमितपणे शाखेवर गेलं पाहिजे एवढाच आपण आग्रह धरला. बाकी कधी त्याच्या इतर गोष्टींमध्ये रस घ्यायला आणि लक्ष द्यायला आपल्याला सवडच झाली नाही हे त्यांना आता आठवलं. संध्याकाळी जयंता तुरुंगात आल्याचं त्यांना समजलं. पण त्याचा वर्ग दुसरा असल्यामुळे त्याची रवानगी सर्कल 3 मध्ये झाली. त्यामुळे एकाच तुरुंगात असूनही बापलेकाची भेट मात्र होऊ शकली नाही. मुलाबद्दल अभिमान वाटत असतानाच रामभाऊंच्या मनामध्ये सहज विचार येऊन गेला की घरी आपल्या पत्नीला काय वाटत असेल. पती आणि पुत्र दोघेही लोकशाही रक्षणासाठी चाललेल्या संग्रामामध्ये सैनिक बनून युद्धावर गेले आहेत असं समजून ती स्वतःला धन्य मानत असेल असाच विचार रामभाऊंनी केला. आणीबाणीच्या कालखंडात जी शांतता लाभली तिचा आणि जो फावला वेळ लाभला त्याचा रामभाऊंनी निरनिराळ्या प्रकारे उपयोग केला. त्या काळात विविध रूपात विविध भावमुद्रांमध्ये ते वावरले. त्या सर्वांची त्यांच्या दैनंदिनीमध्ये प्रतिबिंब उमटली. किती भिन्न भिन्न प्रकारची होती ती प्रतिबिंब. रोज रात्री पत्त्यांचा डाव मांडून झब्बूसारखा खेळ खेळणारे रामभाऊ, सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा, ज्योत्स्ना देवधर यांचं कल्याणी, रवींद्र भट यांचं इंद्रायणी काठी, आशा भाजेकर यांचं चाफा, वी स खांडेकर यांचं झिमझिम, पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली, वसुंधरा पटवर्धन यांचं गीता, रणजित देसाई यांचं स्वामी यासारखी ललित पुस्तकं वाचून त्यातल्या मानवी स्वभावांच्या गहिऱ्या छटांचा आस्वाद घेणारे रामभाऊ. मसुराश्रमाच्या नमस्कार मंडळाची किंवा दादा कवनूरकरांच्या संस्कृत पाठशाळेची योजना कारागृहात राबवण्यासाठी प्रयत्न करणारे रामभाऊ, गीतरामायणाच्या ध्वनिफीती ऐकण्यात किंवा आकाशवाणीवरून दरमहा पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सादर होणाऱ्या आपली आवड या कार्यक्रमामधली जुनी गाणी ऐकण्यामध्ये रंगून जाणारे रामभाऊ, आप्पा सोहनींसारख्या समविचारी मित्राकडून आर डॉक्युमेंट या कादंबरीचं कथानक समजावून घेणारे आणि त्या कादंबरीवर अजूनही बंदी कशी घातली गेली नाही रे असा प्रश्न विचारणारे रामभाऊ, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आनंद साजरा करणाऱ्या किती भारतीय नागरिकांच्या मनात देशभरात पसरलेल्या अंधकाराची सल बोचत असेल या विचारानं अस्वस्थ होणारे रामभाऊ, कृष्णराव भेगडे या जुन्या जनसंघ कार्यकर्त्यानं काँग्रेस प्रवेश केला ही बातमी ऐकल्यानंतर झाड कोलमडून पडल्यावर त्याला खतपाणी घालणाऱ्यांची मनस्थिती काय होत असेल याचा अनुभव घेणारे रामभाऊ, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल आणि समाजवादी पक्ष कार्यकर्त्यांच्या एकत्र कसं यायचं या प्रश्नावरून चालणाऱ्या लाथाळ्या पाहून जनसंघाच्या भूमिकेबाबत सावधगिरी बाळगण्याची मनोमन गाठ बांधणारे रामभाऊ, मार्च 1976 पासून पुढे दरमहा पहिल्या रविवारी मौनव्रत धारण करणारे आणि आत्मचिंतनामध्ये मग्न होणारे रामभाऊ, कारागृहात मानसिक संतुलन कायम राखून आपलं वजन वाढवणारे आणि ते जास्त वाढू नये म्हणून दुपारची झोप प्रयत्नपूर्वक कमी करणारे रामभाऊ, सोलापूरच्या सगो धामणकर वकिलांना मदतीला घेऊन विधानसभेकडे पाठवायचे 100-100 प्रश्न तयार करणारे रामभाऊ, जनसंघाचं काम पाहायला लागल्यापासून पुण्याला वैदिकाश्रम शाखेव्यतिरिक्त संघाच्या अन्य शाखांच्या कामात फारसा रस घेता न आल्यामुळे ज्या गोष्टी माहीत झाल्या नव्हत्या त्या वसंतराव भिडे यांच्याकडून हळूहळू समजून घेणारे रामभाऊ, प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगला, आपण 14 महिने कारावास सहन केला तर काय बिघडलं असा प्रश्न विचारणारे आणि कोणत्याही परिस्थितीत पॅरोलसाठी अर्ज करायचा नाही हा निर्धार अखेरपर्यंत कायम टिकवणारे रामभाऊ, सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांच्यावर ढोंगबाजीचा आरोप करणाऱ्या समाजवाद्यांबद्दल मनस्वी संताप बाळगणारे रामभाऊ आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिराजींविरुद्ध सुरू केलेलं आंदोलन मागे घेतलं नाही तर लोकसंघर्ष समितीनं नवा नेता निवडावा असं सुचवणाऱ्या हरेकृष्ण मेहताब प्रभृती राजकीय नेत्यांवर तसंच प्रेम भाटिया, गोविंद तळवलकर यासारख्या पत्रकारांवर तसंच मनोमन रागावणारे रामभाऊ, प्रबुद्ध भारत या कलकत्त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या रामकृष्ण मिशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला गोळवलकर गुरुजींबद्दलचा लेख वाचून आनंदणारे आणि श्री गुरुजींचं समाजानं जरी अजूनही मोल ओळखलेलं नसलं तरी एक ना एक दिवस तसं निश्चित घडेल असा विश्वास नोंदवणारे रामभाऊ, 44व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात कॉम्रेड नंबुद्री पाद यांचं पीपल्स डेमोक्रसी या पक्षीय नियतकालिकात आलेले लेख बारकाईनं वाचणारे त्या लेखांच्या गुणवत्तेबद्दल चांगला अभिप्राय खुलेपणानं नोंदवणारे रामभाऊ, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या गोहत्ती अधिवेशनात झालेल्या भाषणाची सारी गुणवैशिष्ट्य बारकाईनं नोंदवून ठेवणारे रामभाऊ, त्या भाषणातल्या विरोधकांवरच्या टीकेतला सत्यांश नेमका टिपणारे रामभाऊ, मार्क्सवादी पुढाऱ्यांचीच नव्हे तर बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांची मालमत्तेच्या मूलभूत अधिकाराबद्दलची वक्तव्य, गोरखनाथ प्रकरणानंतर घटनादुरुस्ती करून मूलभूत अधिकार बदलण्याचा लोकसभेला अधिकार आहे अशी भूमिका मांडणारे बॅरिस्टर नाथ पै यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील भाषणात केलेलं प्रतिपादन, सरन्यायाधीश कोका सुब्बाराव यांनी मूलभूत हक्कांमध्ये परिवर्तन करण्याचा लोकसभेचा अधिकार अशा रीतीने मान्य केल्यास या देशामध्ये हुकुमशाही येईल हा 1967 दिलेला गंभीर इशारा आणि त्या इशाऱ्याकडे जनसंघाव्यतिरिक्त सर्व पक्षांनी प्रामुख्यानं समाजवाद्यांनी मार्क्सवाद्यांनी केलेलं दुर्लक्ष इत्यादी मुद्द्यांची सविस्तर टिपणं काढणारे रामभाऊ, 44व्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध का याबद्दल 2 दिवस प्रदीर्घ भाषणं करून कारागृहातल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं त्याबद्दल प्रबोधन घडवणारे रामभाऊ, दाढदुखीनं हैराण होणारे 3-3 दिवस उचकी लागल्यामुळे अस्वस्थ होणारे रामभाऊ, तुकड्यांमुळे पुण्याला किंवा मुंबईला रुग्णालयांमध्ये जावं लागलं की भेटणाऱ्या आप्तेष्टांशी धीराच्या चार गोष्टी बोलणारे रामभाऊ. पक्षांतर्गत विरोधकांनी कधी छुप्या तर कधी उघड पद्धतीने टीका केल्यावर मनातून अस्वस्थ होणारे, पण संयम न सोडता, प्रतिवाद करण्याच्या फंदात न पडता, पक्ष संघटनेसाठी ते सगळे घाव निमूटपणे सोसणारे रामभाऊ. घरून आलेले भाजके दाणे किंवा द्राक्ष स्थानबद्धांसह फाशी कैद्यांमध्ये वाटून टाकणारे रामभाऊ. कैद्यांना फुलं देण्याच्या नियमामध्ये सुमारे 3 महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे खंड पडल्यामुळे पोलिसांकरवी आलेल्या कैद्यांच्या निरोपाला आस्थापूर्वक मान देऊन त्यांना भेटायला जाणारे रामभाऊ. शपथ लेना सरल है पर निभाना कठीण है या संघगीताच्या ओळी मनाशी गुणगुणणारे आणि दिनांक 2 जून 1976 रोजी आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली म्हणून प्रदीर्घ त्या कालावधीत आपण किती काम केलं याचा स्वतःशीच ताळेबंद मांडणारे रामभाऊ. 20 वर्षात आपण 40 वर्षांचं काम केलं अशा निष्कर्षाप्रत येणारे, पण त्यामध्ये अभिमानास्पद किंवा विशेष काही न मानता शंकराचार्य, ज्ञानेश्वर, विवेकानंद या अल्पायुष्यात प्रचंड कार्य करून गेलेल्या महापुरुषांची उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून नम्रतेचं मूल्य मनोमन जोपासणारे रामभाऊ. दिनांक 11 सप्टेंबर 1973 रोजी घेतलेली MTJ 909 ही प्रीमियर प्रेसिडेंट गाडी फक्त 26 जून 1975 पर्यंत वापरू शकलेले आणि नंतर आणीबाणीमुळे उद्भवलेल्या कौटुंबिक स्थितीमध्ये 1976 मध्ये ती विकून टाकण्याचा निर्णय घेणारे रामभाऊ. रामभाऊंची ही विविध प्रतिबिंब त्यांनी तुरुंगात लिहिलेल्या दैनंदिन्यांमध्ये आढळतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक धीरोदात्त कोलाज मनासमोर उभा राहतो आणि अर्थातच स्तिमित होणं भाग पडतं. रामभाऊंची आणीबाणीतली दैनंदिनी म्हणजे त्यांच्या मनात चालू असलेल्या विविध अंतर्द्वंद्वांची स्मरणगाथा आहे. रामभाऊंची संघनिष्ठा, त्यांचं पारदर्शी आणि सोशिक व्यक्तिमत्व, दीर्घकालीन विचार करण्याची पद्धत आणि व्यस्त जीवनातून ही अशी लादलेली उसंत मिळाल्यामुळे संगीतासारख्या प्रांतातही रमणारं त्यांचं रसिक मन या सगळ्याचं प्रतिबिंब त्या 3 दैनंदिन्यांमध्ये पडलेलं आढळतं. उदाहरणादाखल काही दिवसांच्या या वैशिष्ट्यपूर्ण नोंदी. दिनांक 15 जुलै 1975 मंगळवार. संघ जनसंघाविषयीच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी जेल हे एक चांगलं स्थान उपलब्ध झालं आहे. निरनिराळ्या पठडीतल्या आणि भिन्न विचारांच्या एकत्रित व्यक्तींमध्ये माणुसकीनं, विचार प्रकटीकरणानं आपल्या कार्यकर्त्यांना आपली इमेज उत्तम निर्माण करता येईल. मात्र आपणासंबंधी जसं कोणी पूर्वग्रह दूषित राहू नये अशी आपली अपेक्षा असते, तसंच आपण दुसऱ्याबद्दलही का राहू नये. आपल्यापैकी बरेच जण एकारलेले आहोत. हाही एक दोष कमी केल्याशिवाय हे इप्सित साध्य होणं कठीणच आहे. कॅरेक्टर बिल्डिंग हा विषय सर्वप्रमुख आहे ही गोष्ट तर सर्वमान्यच आहे, पण वेळी अवेळी कोणत्याही चर्चेचा शेवट त्याच निष्कर्षानं झाला पाहिजे हा आग्रह मात्र विक्षिप्तपणाचा ठरतो. चर्चेतल्या मुख्य विषयाची अनभिज्ञता मात्र व्यक्त होते आणि हसू होतं. संघ तत्वज्ञान, विचार प्रणाली, नवीन टर्मिनॉलॉजीमध्ये सद्यकालीन प्रसंगानुरूप मांडता येईल असं केवढं मोठं साहित्य या 15-20 वर्षात तयार झालं, काही ग्रंथरूप झालं आहे, काही मासिकं आणि साप्ताहिकांच्या अग्रलेखातून आलेलं आहे, पण ते वाचण्याचा आणि अभ्यासण्याचा आग्रह कोण धरणार, कोण करणार यासाठी प्रयत्न. दिनांक 23 नोव्हेंबर 1976 मंगळवार. केवळ 16-17 महिन्यांच्या अल्प काळानंतर चळवळीच्या यशापयशाचं मूल्यमापन करून निष्कर्ष काढायचे नसतात. प्रत्यक्ष न दिसणाऱ्या चळवळीचा काळ हाही एक तिचा भागच असतो. त्या काळातच कार्यकर्त्यांची कसोटी असते. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर काही स्पष्ट दिसत नाही. नेतृत्वाकडून वॉच अँड सी या शब्दप्रयोगापेक्षा निराळं, सर्वसामान्यांना समजेल असं मार्गदर्शन होत नाही. जुलूमशाहीचा वरवंटा या ना त्या प्रकारानं शासन चालवितच असतं. जसजसा काळ अधिक जातो तसतसा काहींचा धीर सुटत जातो. या परिस्थितीत निष्ठा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास या मूल्यांची प्रचिती कार्यकर्त्यांनी द्यायची असते. 100% हे जमणार नाही, पण 60-70% जे जमेल तेही कमी नाही. गळतील त्यांचा अधिक विचार करण्यापेक्षा टिकतील त्यांचा सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. दिनांक 6 ऑगस्ट 1976 शुक्रवार. गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत या कारागृहात समाजवादी मंडळींनी संघपरिवार स्थानबद्धांशी कशा प्रकारचा व्यवहार केला यासंबंधीची एक सविस्तर टिप्पणी लिहून ठेवण्याचं काम एकाला सांगितलेलं आहे. मीही आठवणींनी आज 37 मुद्दे लिहून काढले आणि त्याच्याजवळ दिले आहेत. कोणा व्यक्तीला वा संस्थेला बदनाम करण्यासाठी पुढे प्रसिद्धीला देण्याची ही शिदोरी अशी या टिप्पणीच्या मागची भूमिका नाही. समाजवादी मंडळींची एक प्रकृती आहे आणि त्यानुसार ते कारागृहाबाहेर गेल्यानंतर या ना त्या प्रकाराने संघ जनसंघ विषयक खोटे नाटे आरोप करून कारागृहातल्या काही बाबी प्रसिद्धीला देण्यापर्यंतही कमी करणार नाही. आमची प्रकृती विसरण्याची आहे आणि तशीच मनस्थिती जोपासली गेली पाहिजे. म्हणून या टिप्पणीचा खपल्या काढण्यासाठी उपयोग व्हावा अशी मुळीच कल्पना नाही. कोणी व्यर्थ आणि कुत्सित वार करू लागला तर ही त्याला दुरून केवळ दाखवण्यासाठी आहे. ठकास ठक जशास तसे इथपर्यंत जाण्याची जरुरी पडू नये. दिनांक 7 ऑगस्ट 1976 मंगळवार. बापूराव पुजारी आणि श्रीपाद देशपांडे दोघेही तरुण भारत वार्ताहर खोलीवर गप्पा मारण्यासाठी आले होते. गप्पांच्या ओघात मुंबई पत्रकार संघाचा स्थानबद्ध पत्रकारांसंबंधीचा दृष्टिकोन आला. पत्रकार संघानं आपल्या स्थानबद्ध पत्रकार बंधूंसाठी निर्भीडपणाची भूमिका सरकारजवळ मांडायला हवी होती, पण ते तर जाओच. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांना निमंत्रण करून पत्रकार संघाच्या लोणावळ्या इथल्या इमारतीचं भूमिपूजन करवलं आणि पत्रकारांनी निर्भय असलं पाहिजे अशा प्रकारचा मानभावी हितोपदेश त्यांच्याकडून करवून घेतला. 1 वर्ष झालं. स्थानबद्ध पत्रकारांची आता पत्रकार संघ यादी करू इच्छितो. लाचारी आणि भेकडपणा समाजातच शिरला आहे, तो याही वर्गात शिरला आहे हेच लक्षात येतं. पण असं असताना हीच पत्रकार मंडळी पुन्हा आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना आपल्या वृत्तपत्रातून मार्गदर्शन करण्याचा आपला हक्क अबाधितपणे बजावित राहणार अशा अर्थाचा माझा सात्विक संताप मी त्या दोघांजवळही व्यक्त केला. दिनांक 21 ऑक्टोबर 1976 गुरुवार. जनसंघाचा रौप्य महोत्सव आज आम्ही कारागृहात अधिवेशन स्वरूपात साजरा केला. या अधिवेशनाची माझ्याकडे फारच अल्प जबाबदारी होती, किंबहुना तशी राहावी अशी बुद्ध्याच काळजी मी घेतली होती. सुमारे 24 वर्ष म्हणजे 2 तप अधिवेशन म्हटलं की लहानसहान गोष्टी ठरवण्यापासून त्यांची नीट कार्यवाही करेपर्यंतची सर्व कामं या ना त्या कपॅसिटीमध्ये मीच करत आलो. नवीन माणसं पुढे आली पाहिजेत, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे हा दृष्टिकोन मांडला जातो, पण प्रसंग येऊन ठेपला की कार्यक्रम चांगला होण्याच्या दृष्टीनं तुम्ही हे काम केलंच पाहिजे, हा कार्यक्रम तसा विशेष आहे, त्यात उणीव राहता कामा नये, सर्वांची फार इच्छा आहे वगैरे वगैरे प्रतिपादनं नेहमीच पुढे करून त्याच त्याच काही मोजक्या मंडळींना सतत सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो. अशा सद्भावना बाळगणाऱ्यांची काहीशी नाराजी पत्करूनही मी सतत सर्वांसमोर राहण्याच्या प्रसंगापासून गेली काही वर्ष दूर राहण्याचा प्रयत्न करतो आहे. यात जबाबदारी झटकून स्वस्थता मिळवण्याचा मानस नाही. जुनी गोष्ट दुसऱ्याकडे सुपूर्द करून नवीन निर्माण करून ती उचलण्याची खटपट माझी असते. यातच जनसंघाचं हित आहे, पण हे कोण नीट ध्यानात घेतो? या अधिवेशनात केवळ एका सामान्य कार्यकर्त्यासारखी श्रोत्याची आणि प्रेक्षकाची भूमिका घेऊन सर्व अपेक्षित कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे भाग घ्यायचा असं मी ठरवलं होतं. पण आलं. त्यांनी वरील शब्दातच पुन्हा आग्रह करायला सुरुवात केली. अधिवेशनाचे अध्यक्ष व्हा म्हणून गळ घातली. शेवटी निदान दुपारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनात्मक भाषण आणि संध्याकाळच्या खुल्या अधिवेशनात जाहीर भाषण तरी करा असा फारच आग्रह धरला. सुमारे 1 तासभर चर्चा झाली. मी नीट समजावून सांगितलं. कोणाचा गैरसमज झाला तरी हरकत नाही, पण खंबीर भूमिका सोडायची नाही असा मी मनाशी निर्णय केला होता. संध्याकाळी काही मंडळी एका शिष्टमंडळाच्या स्वरूपात पुन्हा त्याच गोष्टींसाठी खोलीवर आली. त्यांनाही पुष्कळ समजावून सांगितलं. अधिवेशन अध्यक्ष नाही, खुल्या अधिवेशनात भाषण नाही, पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन एवढा कार्यक्रम तरी मान्य करा, असाच त्यांचा आग्रह राहिला. शेवटी मी तेवढं मान्य केलं आणि त्याप्रमाणे आज सुमारे 45 मिनिटं बोललो. ठीक झालं, जनसंघाची 25 वर्षांची मानास्पद वाटचाल, आजची राजकीय परिस्थिती आणि एक पक्ष अशा बाबी मांडल्या. रामभाऊंनी सर्वांची बॅटरी चार्ज केली असं कोणीतरी म्हणालं. क्वचित ते खरं असेलही, पण कारागृहात अनेकांच्या बॅटऱ्या फारच लवकर डिस्चार्ज होतात हेही सत्य मी अनुभवतो आहे. एकूणात अधिवेशन उत्तम झालं यात शंका नाही. दिनांक 24 डिसेंबर 1976 शुक्रवार. कारागृहात आल्याला उद्या 18 महिने म्हणजे जवळजवळ 550 दिवस होत आले. या कालावधीत सकाळ संध्याकाळ मिळून सार्वत्रिक भाषणांचे 400 पेक्षा अधिक कार्यक्रम झाले असतील. अनेक जणांनी प्रमुख आणि उपवक्ते म्हणून कामगिरी बजावली. काही जणांनी अनेक वेळा कामगिरी पार पाडली. माझ्यावरही अनेक वेळा बोलण्याचा प्रसंग आला असता, पण मी तो कटाक्षाने टाळला. भाषणासाठी वाचनाची आवश्यकता असे. डोळ्यांच्या त्रासामुळे जवळजवळ 1 वर्ष मी गंभीर स्वरूपाचं आणि दीर्घकाळचं वाचन सोडून दिलेलं आहे. वृत्तपत्र वा तत्सम वाचन आणि मनोरंजनात्मक वाचन तेवढंच मी करतो, त्यामुळे अभ्यास नाही, त्यामुळे भाषण नाही. याशिवाय ऐकण्याची भूमिका घेऊन सर्व नियोजित कार्यक्रमांस उपस्थित राहायचं सूत्र मी ठरवलं होतं. आजपर्यंत फक्त पुढील कार्यक्रमात मी प्रमुख वा एकमेव वक्ता म्हणून भाषणं केली. सप्टेंबर 1975 कारागृहाबाहेर गेल्यानंतर काय? सत्र समन्वय समिती. नोव्हेंबर 1975 इंदिरा गांधी निवडणूक अपील जजमेंट. संघ परिवार. फेब्रुवारी 1976 कैलासवासी वसंत गजेंद्र गडकर शोकसभा समन्वय समिती. मार्च 1976 एक पक्ष कल्पना. संघ परिवार. 23 जून 1976 श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती दिन समन्वय समिती. ऑगस्ट 1976 लोकप्रतिनिधी संस्था जनसंघ वर्ग. 23-24 ऑक्टोबर 1976 44वी घटना दुरुस्ती. संघ परिवार. ऑक्टोबर 1976 जनसंघ अधिवेशन. जनसंघ. भाषण करण्याचाही एक मोह असतो, मी तो टाळला, पण त्यामुळेही काही जणांचा गैरसमज झालाच. चालायचंच. दिनांक 5 एप्रिल 1976 सोमवार. दररोज सकाळी दूध घेण्यापूर्वी सुमारे 10 मिनिटं मातृभूमी स्तवनाची गीतं स्वतः काहीशा मोठ्या आवाजात खोलीतच मी म्हणत असतो. एकमात्र चिंतन आता एकची विचार, बलसागर भारत होवो, ही साने गुरुजींची गीतं म्हणत असताना मी तल्लीन होऊन जातो. या दोन्ही गीतांसंबंधी मला मनापासून फार आकर्षण आहे. ही गीतं 25 वर्षांपूर्वी संघ शाखेवर म्हटली जात. त्यावेळी मनाच्या कवाडातून पवित्रतेचं स्तोत्र आतमध्ये पोहोचत असे आणि एक उच्च पातळीचा आनंद मी त्यामधनं अनुभवलेला आहे. याच गीतांच्या गाण्यानं ती जुनी असोसिएशन्स मनामध्ये जागी होतात आणि त्यावेळचे काही प्रसंग जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहतात. संघ शिक्षा वर्गातील 1944 विठ्ठलवाडीच्या सहलीत खडकावर बसलेल्या शेकडो स्वयंसेवकांना मन्या भिडे एकमात्र चिंतना आता हे गीत सांगत असे. आम्ही ते म्हणत असताना माझ्या शरीरातून एक लकेर जाई. 1946-47 गोष्ट असेल. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथल्या शिवाजी शाखेवर चांदणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. भोजन आटोपल्यानंतर गोलाकार बसलेल्या सुमारे 40-50 स्वयंसेवकांसमोर त्या चांदणी वातावरणात मी स्वतः म्हटलेलं बलसागर भारत होवो हे गीत आणि त्यावेळी सर्वांची भारावून गेलेली मनं, मी अजूनही पाहतोय ते सगळं दृश्य. अशा या संस्कारांमधून तयार झालेली मनं पाहिजे आहेत आता. तसे संस्कार घडवण्यासाठी प्रौढ प्रकृतीच्या व्यक्तींनाही संस्कारक्षम राहिलं पाहिजे असं मला वाटतं. 1973 एसटी सत्याग्रह प्रसंगी पोलिसांबरोबर झालेल्या धक्काबुक्कीत चष्मा पडून डोळ्याला लागलेल्या मुक्या मारामुळे रामभाऊंना इजा झाली होती. मुंबईला जाऊन डोळे तपासून घेण्याची सूचना डॉक्टर किराड यांनी त्यावेळेला स्पष्टपणे केली होती, पण रामभाऊंनी चालढकल केली आणि पुढे वैयक्तिक बाबींकडे दुर्लक्ष करण्याच्या त्याच प्रवृत्तीमुळे डॉक्टरांची ही सूचना ते विसरूनही गेले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 1975 डाव्या डोळ्यामध्ये काही स्पार्क उडाल्यासारखं दिसायला लागलं. काळे ठिपके वारंवार यायला लागले. छोटी छोटी झुडपं दिसायला लागली. 25 नोव्हेंबरला तर डाव्या डोळ्याची दृष्टी जवळजवळ गेली. समोरचा मनुष्य डाव्या डोळ्यानं दिसेनासा झाला. दुसऱ्या दिवशी ससूनमध्ये डॉक्टर देशमुख यांनी गंभीर आवाजामध्ये डिटॅचमेंट बेडरेस्ट, मुंबईला जावं लागेल, लगेच ऍडमिट व्हा इत्यादी बाबी सांगितल्या. आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये दोन्ही डोळ्यांवर डॉक्टर शहा यांनी जेव्हा पट्ट्या बांधल्या तेव्हा रामभाऊंच्या काहीसं लक्षात आलं की प्रकरण जरा अवघडच दिसतंय. ससूनमधून ते कारागृहात परत आले. आवराआवर केली. सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले. बाळासाहेब देवरस आणि बाबाराव भिडे यांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. जयंताला भेटीसाठी त्यांनी बोलावून घेतलं. सर्कल 2 अंधेरी यार्डमध्ये यायला त्याला काही वेळ लागला. तो सत्याग्रही आणि रामभाऊ स्थानबद्ध हा फरक त्यांच्या लगेच लक्षात आला नाही. आपण कारागृहात आहोत हे नंतर लक्षात आलं. चिरंजीव जयंताकडे लक्ष ठेवा, तो सुटेपर्यंत मी परत येत नाही, असं बाळासाहेब चितळे यांना सांगताना कधी नव्हे इतका रामभाऊंचा कंठ दाटून आला. कारागृहाबाहेर पडण्यापूर्वी अन्य पक्षातल्या प्रमुख मंडळींना भेटून रामभाऊंनी त्यांचाही निरोप घेतला. दत्ता तांबणे, डी व्ही पाटील, शिरुभाऊ लिमये यांना या डिटॅचमेंट बातमीमुळे धक्काच बसला. त्या सर्वांचा निरोप घेऊन रामभाऊ बाहेर उभे असलेल्या पोलीस गाडीमध्ये जाऊन बसले. थोड्या वेळात ससूनमध्ये पोचले. पुढे दिनांक 27 नोव्हेंबरला सकाळी मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये ते पोचले. प्रथम काही तास ते जनरल वॉर्डमध्ये होते. सुमारे 8 हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून राहण्याचा आयुष्यातला केवळ दुसरा प्रसंग. 1944 धनराज गिरजी हॉस्पिटल सोलापूरमध्ये ते 4 होते. प्लेगच्या साथीचा संसर्ग झाला या संशयावरून डॉक्टर काकासाहेब मुळे यांनी त्यांना तिथल्या एका खोलीमध्ये ठेवलं होतं. त्यानंतरचा हॉस्पिटलमध्ये रोगी म्हणून येण्याचा हाच प्रसंग. जनरल वॉर्ड म्हणजे काय विलक्षण दिव्य आहे ते केवळ 8 त्यांनी अनुभवलं. कुणी खोकतंय, कुणी मोठमोठ्यानं ओरडतंय, कुणी कणतंय, लघवी शौचाची औषधाची दुर्गंधी येते, अनेक वेळा बोलावूनही कुणीही नर्स येत नाही, वगैरे वगैरे वगैरे. डॉक्टरांच्या येण्याच्या वेळी मात्र सगळीकडे दक्षता आणि एकदम टापटीप. प्रारंभी दिनांक 27 नोव्हेंबरला डॉक्टर उर्सेकर हे प्रारंभिक तपासणीसाठी आले. अगदी लहानपणाची कडूसची ओळख. या 25-30 त्यांची कधी भेट झाल्याचं रामभाऊंना आठवत नव्हतं, पण ते रामभाऊंना ओळखत होते आणि त्या ओळखीचाही उपयोग झाला. सामान्यत त्यांच्या रुग्णाला ते स्वतंत्र खोली घेण्यास परवानगी देत नसत, पण हशू अडवाणी यांच्या प्रयत्नामुळे रामभाऊंना अगदी स्वतंत्र आणि छान सोयीची खोली मिळाली. दिनांक 4 डिसेंबर पहिलं ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या डोळ्यावरचं ऑपरेशन 19-20 डिसेंबरच्या सुमाराला झालं. दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी झाली खरी, पण पुढे सुमारे 35 रामभाऊंना डोळ्यांवर पट्टी बांधून अंथरुणावरच पडून राहावं लागलं. त्यांच्यासाठी ही केवढी तरी जबरदस्त मोठी शिक्षा होती, पण कधी नव्हे ते रामभाऊंना आपल्या पत्नीशी मनमोकळेपणानं बोलता आलं. अनेक बोलायचे राहून गेलेले प्रश्न उत्तरांपर्यंत पोचवता आले. ज्यांनी ज्यांनी त्या काळात त्यांना मदत केली त्या सर्वांबद्दल रामभाऊंच्या मनामध्ये कृतज्ञता होती, पण आपल्या पत्नीबद्दल ते काय म्हणणार? पत्नी हा प्राणी परमेश्वरानं असा निर्माण केला आहे की ज्याच्या मनाची खोली, रुंदी, लांबी, उंची याचा कधी थांगपत्ताच लागत नाही हे आप्पा सोहनींचं वाक्य त्यांना आता आठवलं आणि 100% पटलं. रामभाऊंच्या डोळ्याचा विकार, आजार, हा वृत्तपत्र प्रसिद्धीचा विषय झाला. पुणे मुंबईच्या वृत्तपत्रांनी, अगदी इंग्रजी वृत्तपत्रांनी सुद्धा या आजारपणात 3-4 बातमी छापली. मुंबईस रवाना, दिनांक 4 डिसेंबरला ऑपरेशन होणार, झालं, पुढे मुंबईहून पुण्याकडे प्रयाण, वगैरे वगैरे वगैरे. साप्ताहिक विवेकनं तर दिनांक 18 अंकात पहिल्या पानावर चौकट टाकली. या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून हॉस्पिटलच्या पत्त्यावर पत्र आली. अनेक जण हॉस्पिटलमध्येही भेटायला येऊन गेले. ज्यांची पत्र आली त्यांना खुशाली कळवण्याची रामभाऊंनी कार्यालयामार्फत व्यवस्था केली. भेटीला येऊन गेले त्यांची नोंद विजया वहिनींनी एका वहीत दररोजच्या दररोज करून ठेवली. नातेवाईकांपैकी अनेक जण आले. विविध पक्षांचे मान्यवर नेतेही त्यांना पाहून गेले. त्यानंतर रामभाऊंना बरीच पथ्य पाळावी लागली. खाली वाकणं बंद झालं, त्यामुळे तुरुंगात गेल्यावर पारिजातकाची फुलं वेचता येईनात. इतरही हालचालींवर काही मर्यादा आल्या. तुरुंगामधल्या हालचालींमध्ये भिन्न पक्षीयांशी विचारविनिमय करायला त्यांची तयारी होती, पण सुसंवाद साधण्याची उभयपक्षी तयारी असली तरच तो यशस्वी होतो. रामभाऊंना असं जाणवत होतं की समाजवादी मंडळी प्रत्येक प्रश्नावर होलियर दॅन दाव अशी भूमिका घेऊन वागतात. आत्मपरीक्षण करण्याची त्यांची तयारीच नसते. त्यांचं सारं योग्य आणि चूक काय ती दुसऱ्याचीच. ही त्यांची भूमिका मान्य केली तर आपण वर्षानुवर्ष जपलेल्या आपल्या मूल्यांना आपणच तिलांजली दिल्यासारखं होईल, आणि तसं करून काही फार मोठा सामाजिक किंवा राष्ट्रीय लाभ होईल असं मात्र नाही. हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यात आपण एकत्र आलो, काही काळ बरोबर राहिलो, तरी मन जुळल्याशिवाय कायमची संयुक्त धोरणं कशी राबवता येणार? रामभाऊ आपला हाच दृष्टिकोन वेगवेगळ्या तऱ्हेनं पुढे मांडत राहिले. पण 19 महिन्यांच्या कालावधीत तुरुंगाबाहेर ज्या काही हालचाली होत होत्या त्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित संघटना काँग्रेस, जनसंघ, लोकदल आणि समाजवादी या चार पक्षांच्या एकत्रीकरणाचे वारे व्हायला लागले. त्याचा तुरुंगातही प्रवेश झाला. आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळेल या गुप्तहेर संघटनेनं वर्तवलेल्या भाकितावर विसंबून इंदिराजींनी लोकसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला, आणि त्या पाठोपाठ 1977 नव्यानं निवडणुका घेण्यात येतील असंही जाहीर करून टाकलं. त्या घोषणेनंतर राजकीय घटनाचक्र वेगाने फिरायला लागलं. संघटना काँग्रेस, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि समाजवादी या चार विरोधी पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा केली. इंदिरा काँग्रेसच्या हुकुमशाहीविरुद्ध परिणामकारक लढा देण्यासाठी एकच विरोधी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याची कार्यवाही करण्याची सर्वसाधारण पद्धतही निश्चित करण्यात आली. प्रारंभी असं ठरलं की 5 महिन्याच्या प्रारंभी ती प्रक्रिया पूर्ण व्हावी, पण झपाट्यानं बदलत जाणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भात तो निर्णय बदलून जनता पक्ष या नावाचा नवा पक्ष 23 जानेवारी 1977 दिल्लीत स्थापनही झाला. नव्या पक्षस्थापनेबाबतचे सर्व औपचारिक सोपस्कार निवडणूक झाल्यानंतर सवडीनं पार पाडले जावेत असं त्या चारही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं. पक्षाचं नाव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष वगैरे पदाधिकारी, स्थायी समितीचे सदस्य इत्यादी नियुक्त्या झाल्या. भारतीय लोकदलाच्या चिन्हावर नव्या पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवायचं असं ठरलं. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे लोक एकत्र आले होते त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना जर ते काँग्रेसमधून बाहेर पडले तर आणि पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या तर त्यांच्या जुन्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन आंदोलनाच्या समर्थकांकडून दिलं गेलं होतं. त्या आश्वासनाला अनुसरून मोहन धारिया यांना पुण्यातनं उमेदवारी द्यायचं निश्चित झालं, आणि रामभाऊंच्या ध्यानीमनी नसतानाही त्यांना ठाण्यातून उमेदवारी द्यावी असा निर्णय झाला. आमदारकीपुरतंच रामभाऊंनी आपलं क्षेत्र मर्यादित मानलं होतं. खासदार होण्याचा विचार तोपर्यंत कधीच त्यांच्या मनाला शिवला नव्हता, पण अचानक जनसंघाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांचं नाव निवडलं गेलं आणि तो आदेश शिरसावंद मानून रामभाऊंनी ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं. दिनांक 18 जानेवारी 1977 निवडणुकांची घोषणा ऐकल्यावर प्रारंभी नव्या विरोधी पक्षाला ते आव्हान पेलू शकेल की नाही अशी शंका रामभाऊंना वाटली, पण अल्पावधीतच मागचा पुढचा विचार न करता ते आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार त्या आव्हानावर मात करण्याच्या जिद्दीनं उभे राहिले. ठाण्यासारख्या सर्वस्वी नवख्या मतदारसंघातून उभं राहावं लागणार होतं, पण तरीही रामभाऊंचा पुण्याशी असा काही विशेष संबंध होता की त्या मतदारसंघातही एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यांच्या, मोहन धारिया यांच्या प्रचारसभेतही त्यांना बोलणं भाग पडलं. मीच उभा आहे असं समजून माझी मतं धारियांना द्या असं त्यांनी शनिवार वाड्यापुढच्या प्रचंड सभेमध्ये मतदारांना आवाहन केलं, आणि मग ते आपल्या नव्या कार्यक्षेत्राकडे वळले.